सीता भगवता तीर्थभूत स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वन्तस्तेन गदाभृतः भवद्विता भगवता तीर्थभूतः स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वन्तस्तेन गदाभृता भवद्विदा भगवता तीर्थभूतः स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वन्तस्तेन गदाभृता. अनुवाद आणि तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा हिंदीमध्ये आहे. हिंदीमध्ये वाचतो. हे प्रभू, आप जैसे भक्त निश्चय ही साक्षात पवित्र स्थान होते हैं, क्योंकि आप भगवान को अपने हृदय में धारण करने वाले हैं. अतएव आप समस्त स्थानों को तीर्थ स्थानों में परिणत कर देते हैं. तात्पर्य, भगवान अपनी विभिन्न शक्तियों के कारण सर्वव्यापी है. जिस प्रकार बिजली सर्वत्र फैली हुई रहती है, भगवान की सर्वव्यापकता का अनुभव तथा उसका प्राकट्य उसी प्रकार विदुर जैसे अनन्य भक्तों द्वारा किया जाता है. जिस प्रकार बिजली के बल्ब में बिजली प्रकट होती है, विदुर जैसा शुद्ध भक्त भगवान की उपस्थिति को सर्वत्र अनुभव करता है. वह प्रत्येक वस्तु को भगवान की शक्ति में देखता है और भगवान को प्रत्येक वस्तु में. पृथ्वी पर जितने भी पवित्र स्थान है, वे भगवान के अनन्य भक्तों की उपस्थिति से परिपूरित वातावरण द्वारा मनुष्य की दूषित चेतना को शुद्ध बनाने के लिए है. यदि कोई इन पवित्र स्थानों में जाता है तो उसे चाहिए कि वहां रहने वाले शुद्ध भक्तों को खोजे, उनसे शिक्षा ग्रहण करे, उस शिक्षा को व्यावहारिक जीवन में उतारे और इस तरह धीरे धीरे अपने आप को मोक्ष के लिए या भगवत धाम जाने के लिए तैयार करे. किसी पवित्र स्थान में जाने का अर्थ गंगा या यमुना नदी में स्नान करना या उन स्थानों के मंदिरों का दर्शन करना नहीं होता. उसे विदुर जैसे प्रतिनिधियों को खोजना चाहिए जिन्हें भगवान की सेवा करने के अतिरिक्त जीवन में अन्य कोई आकांक्षा नहीं रहती. भगवान सदा ऐसे शुद्ध भक्तों के साथ रहते हैं, क्योंकि उनकी अनन्य सेवा सकाम कर्म या व्यर्थ चिंतन से किसी प्रकार प्रभावित नहीं होती. वे भगवान की असली सेवा में विशेषतया श्रवण तथा कीर्तन में लगे रहते हैं. शुद्ध भक्त अधिकारियों से श्रवण करते हैं, कीर्तन करते हैं और भगवान की महिमाओं का लेखन करते हैं. महामुनि व्यासदेव ने नारद से सुना था और तब उन्होंने लिखकर कीर्तन किया. सुखदेव गोस्वामी ने अपने पिता से शिक्षा ग्रहण की और परीक्षित से उसका वर्णन किया. श्रीमद् भागवत की यही विधि है. इस तरह भगवान के शुद्ध भक्त अपने कार्यों से किसी भी स्थान को तीर्थस्थल में बदल सकते हैं और तीर्थस्थलों का नाम उन्हीं के कारण होता है. ऐसे शुद्ध भक्त किसी भी स्थान के दूषित वातावरण को शुद्ध करने में समर्थ होते हैं. तो ऐसे पवित्र स्थान की तो बात ही क्या है जो उन स्वार्थी व्यक्तियों के संदेहास्पद कार्यों द्वारा अपवित्र हो रहा हो, जो ऐसे पवित्र स्थान की प्रसिद्धि की परवाह न करते हुए अपना धंधा चलाते हैं. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जना स्वयं विभो तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वन्तस्तेन गदावृता. हे प्रभु, आप जैसे भक्त निश्चय ही साक्षात पवित्र स्थान होते हैं, क्योंकि आप भगवान को अपने हृदय में धारण करने वाले हैं. अतएव आप समस्त स्थानों को तीर्थ स्थान में परिणत कर देते हैं. महाभारतामध्ये ज्या लीलेचं वर्णन येतं की जिथं धृतराष्ट्र आपल्या आंधळ्या पुत्र प्रेमामुळं त्याची बाजू घेत राहिला आणि विदुरासारखाच आपला धर्मनिष्ठ भाऊ त्याचा उपदेश धृतराष्ट्राला कळत होता परंतु मोहामुळे समजू शकला नाही. तर असा हे आंधळ प्रेम किंवा आंधळा मोह जो आहे हा भक्तीमध्ये आपल्याला फार मोठी बाधा आणतो. दुर्योधन कितीतरी वेळा प्रसंग असे आहेत महाभारतामध्ये की धृतराष्ट्राला माहिती आहे की आपला पुत्र जो आहे हा वाईट किंवा अधर्मी वृत्तीनं वागतोय, तरी पण पुत्र प्रेम किंवा मोह आंधळ प्रेम जे आहे यामुळं तो दुर्योधनाला काही बोलू शकत नाही. तर असाच प्रसंग आहे विदुराच्या बाबतीत. विदुरजी ज्या वेळेला पाहतायत की पांडवांना जे धार्मिक वृत्तीचे सात्विक वृत्तीचे लोक आहेत भक्त आहेत भगवंताचे यांना जाणून बुजून आपले पुत्र त्रास देत आहेत, धृतराष्ट्रांचे पुत्र त्रास देत आहेत आणि विदुर याची वेळोवेळी कल्पना धृतराष्ट्राला देत असतो. परंतु ज्या वेळेला सर्व काही उपाय योजून सुद्धा शेवटी युद्धभूमीवर एकमेकासमोर उभे ठाकण्याचा ज्या वेळेला प्रसंग येतो त्यावेळेला विदुर धृतराष्ट्राला सांगतात की तुझं हे पुत्र प्रेम किंवा तुझा हे मोह किंवा आंधळेपणा जो आहे दुर्योधनाच्या बाबतीत हा केवळ त्याचाच नाश करतो असं नाहीये, तो पुऱ्या कुळाचा नाश करतोय. त्यामुळे ताबडतोब त्याला तू घरातून बाहेर हाकलून काढ. जर धर्माचं रक्षण करायचं असेल किंवा सर्व कुरूंचा संहार तुझ्या डोळ्यासमोर तुला पाहायचा नसेल तर त्याचं मूळ कारण जे आहे तो दुर्योधन जो अहंकाराने मत्त झालेला आहे आणि स्वार्थी वृत्तीनं पांडवांचा विनाश करण्याच्या दृष्टीनं सर्व विचार करतो आहे. ज्या वेळेला माणूस स्वार्थी होतो तो केवळ आपला विचार करतो आणि आपल्या बरोबर जे इंद्रिय तृप्तीमध्ये आपल्याला मदत करतात त्यांचा विचार करतो, परंतु जो साधू वृत्तीचा माणूस आहे तो पूर्ण दृष्टीचा विचार करतो. म्हणजे पुढे पाठीमागे किंवा संपूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवान सांगतात की पंचयतानी महाभावो कारणाने निबोधी मे. कुठल्याही कर्माला पाच कारण असतात, नुसतं एकच कारण नाही पाच कारण. कार्य करणारा, कार्य करणारी जागा, त्यानंतर कार्य करणारी व्यक्ती आणि सर्वात महत्वाचं जो आहे हा भगवान. आणि ही पाच तत्व जो बघत नाही तो बुद्धिमान नाही. आणि स्वार्थी जो काय बघतो फक्त मी आणि माझं. परंतु ही पाच तत्व जे आहेत पंचेतानी पूर्ण जो बघतो हा बुद्धिमान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दैवम चैवात्र पंचकम. दैवम म्हणजे आपण जी गोष्ट करतो आहे त्याच्यामध्ये दैव म्हणजे भगवंताचा हात कसा आहे हे जो पाहत नाही तो पूर्ण बुद्धिमान नाही. म्हणून प्रभुपाद तात्पर्य लिहितात की सर्वसामान्य लोक चार गोष्टींविषयी विचार करतात, दैवम विसरून जातात जो मुख्य भाग आहे प्रत्येकाच्या जीवनातला. तसंच दुर्योधन त्याचप्रमाणे धृतराष्ट्र हे दैवम चैवात्र पंचकम. भगवंताचा हात या संपूर्ण लीलेमध्ये कसा आहे हे पूर्णपणे विसरून गेले. एवढंच नव्हे प्रत्यक्ष भगवंत साक्षात जरी त्याला मदत करायला आले तरी त्यांनी नाकारून टाकलं. त्यानंतर विदूर पण त्यांना समजून द्यायचा प्रयत्न करतोय. आणि शेवटी अशा प्रसंग आलेला आहे धृतराष्ट्रावरती की विदूर कठोरपणे त्याला सांगतायत, कठोरपणे सांगतायत. धृतराष्ट्राला समजतंय, आणि कधी कधी भक्तांची अवस्था अशी होते, समजतंय सगळं काय करायचं ते, परंतु मोहामुळे किंवा क्रोधामुळे मत्सरामुळे या सगळ्या ह्याच्यामुळे तो करू शकत नाही. माहिती आहे काय करावं, परंतु करू शकत नाही. पुत्र प्रेम किंवा कुठलंही प्रेम या जगातलं तर ताकदीत, कारण दैवम चैवात भगवंताचा हात त्याच्यामध्ये कसा आहे पूर्ण दृश्य आपण पाहत नाही. फक्त आपण ज्या संबंधित वस्तूशी आहे त्याचंच फक्त पाहतो, पूर्ण दृश्य भगवंतासहित त्याला परमसत्य म्हटलं जातं हे पाहत नाही. आणि त्यामुळे विदूर स्पष्टपणे सांगतो की आता भरपूर झालं, आता दुर्योधनाला घरात नाकरून घाल. तर हे दुर्योधनासमोर सांगितल्यानंतर दुर्योधनाला खूप राग येतो की माझा स्वतःचा राजवाडा, मी राजा आणि माझ्याच घरातनं मलाच बाहेर कर, असं तू सांगणारा कोण, तू दासीपुत्र की असेल सल्ला देणारा, हा सल्लागार म्हणून आहे ठीक आहे, पण असा सल्ला की ज्यांनी तुला सल्लागार म्हणून ठेवलेला आहे त्याला सकलून द्यायचं, हा कुठला न्याय, हा कसला मंत्री. पण विदूर हा सत्यनिष्ठ धर्मनिष्ठ, आजकालच्या मंत्र्याप्रमाणे नव्हे, पक्ष बदलणारा वेळेस धर्मनिष्ठ. म्हणून दुर्योधन सांगतात की तूच माझ्या घरातनं चालता हो. तर विदूर आपला मंत्रीपद त्यागतात आणि निघून जातात. धृतराष्ट्राला वाईट वाटतं, कारण आतापर्यंत कमीत कमी खरं काय ते सांगणारा कोणतरी होता, जरी आपण पालन केलं नाही कोणतरी होता, त्यालाच आम्ही हकलून घातलं. आता काय पुढे राहिला, अधर्म राहिला सगळा, आपल्या डोळ्यासमोर पूर्ण विनाश पाहतो कुरुवंशीचा, तरी पण काय करू शकत नाही. त्यानंतर महाभारताचं युद्ध होतं, कौरव सगळे ठार मारले जातात, दुर्योधनाचा पण अंत येतो, युधिष्ठिर महाराज राजा बनतात. ज्यावेळेला विदूर ह्या सर्व इतके दिवस तीर्थयात्रेला गेलेले आहेत सगळीकडे, पॉलिटिक्समध्ये भाग घ्यायचं नाही, राजकारणात भाग घ्यायचं नाही, तीर्थयात्रा करायला गेले सगळे. तीर्थयात्रा करून मग त्यांना दक्षिणेमध्ये असताना वार्ता कळते की आता युधिष्ठिर महाराज युद्ध वगैरे संपलं सगळं. हा त्यावेळेला ईमेल वगैरे चेक करायची पद्धत नव्हती, वेबसाईट्स वगैरे नव्हत्या, काय चाललंय पुढे. त्यांना वार्ता कळाली दक्षिणमध्ये असताना की युद्ध संपलंय महाभारताचं सगळं, आता कुरुक्षेत्रवरनं सगळे पांडव जे आहेत ते हस्तिनापूरला येऊन युधिष्ठिरचा राज्याभिषेक सुद्धा झालेला आहे, म्हणजे युधिष्ठिर फुल प्लेज पूर्ण राजा आहे, सम्राट आहे. आणि मग विदूर पुन्हा तिकडे जातात आणि युधिष्ठिरला आपल्या काका बघितल्यानंतर अतिशय आनंद होतो. वैष्णवांना भक्ती विनोद ठाकूर सांगतात की वैष्णवाला बघितल्यावर ज्याला आनंद होत नाही तो नरकामध्ये जातो. वैष्णवांना बघितल्यावर आनंद झाला पाहिजे, त्याचं कारण काय या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की विदुराला बघितल्यानंतर अतिशय आनंद होतो युधिष्ठिराला. तर आपल्या राजसिंहासनावरनं उठून विदुराला ते आलिंगन देतायत, पहिला दंडवत करतात आणि विदूर आलिंगन देतात, कारण विदूर ज्येष्ठ आहेत. मग युधिष्ठिर त्यांना प्रश्न विचारतात की काका तुम्ही इतके वर्ष सगळ्या या पांडवांच्या कौरवांच्या मध्ये इतक्या घडामोडी झाल्या, इतके वर्ष तुम्ही कुठे गेला होता, आम्ही तुम्हाला वी आर मिसिंग यू, आम्ही तुम्हाला खूप तुमची आठवण येत होती. तर विदूर सांगतात की मी तीर्थयात्रा करण्यासाठी गेलो होतो, संपूर्ण भारतभर अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे तीर्थयात्रा केल्या. युधिष्ठिर महाराज म्हणतात की तुम्हाला तीर्थयात्रा करायची काय गरज आहे, तीर्थस्थान म्हणजे जिथं भगवंत आहेत ते स्थान, अशा ठिकाणी तुमच्या हृदयामध्ये स्वंतस्थेन गदाभृता, तुमच्या अंतःकरणामध्येच गदाभृता म्हणजे गदाधारी चक्रधारी भगवान श्रीकृष्ण, हरे कृष्ण चक्रधारी श्रीकृष्ण, तुमच्या अंतकरणामध्येच आहेत. त्यामुळं की तीर्थभूत स्वयं विभो, तुम्ही स्वतःच एक तीर्थ आहात, तुमचं दर्शन घेतल्यानंतर तीर्थस्थानाला गेल्याचं महत्व प्राप्त होतं किंवा पुण्य मिळतं. किंवा तुम्ही जिथे जाता हीच सगळी तीर्थस्थळं आपोआप बनतात, तुम्हाला तीर्थस्थळात जायची गरज नाही. तर तुमच्यासारखे लोक ज्यावेळेला तीर्थस्थानामध्ये जातात त्यावेळेला तिथं येणारे लोक तुमच्याकडे पाहून ती तीर्थस्थानाचं महत्व समजून घेतात. तुमच्यासारखे जर लोक शुद्ध भक्त त्या तीर्थस्थानामध्ये नसतील तर लोक येतील आणि जातील, त्यांना तीर्थस्थानाचं महत्व काही समजणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष अनुभव आहे याचा. आपण पाहतो की आपण ज्यावेळेला इस्कॉनमध्ये यायच्या अगोदर सुद्धा तीर्थयात्रा केल्या. काही काही लोकांनी चारधाम केले, पंढरपूर केलं, कधी कधी मथुरा वृंदावन पण केलं. हा, आणि मथुरा गेल्यानंतर जवळच आग्रा आहे, ताजमहल पण बघून आले. तर जे म्हणजे फरक काहीच कळाला नाही आपल्याला, बरोबर आहे. कधी आपला फरक वाटतो, कधी काय कळाला नाही. आपण गेलो वृंदावनला गेलो, कधी कधी जगन्नाथपूरला गेलो असेल, पंढरपूरला किती जवळ जातात. हा, वारकरी आता चाललेत. पण तिथे गेल्यानंतर आपण सगळं केलं, दर्शन केलं, मंत्र केला, तप केला, जप केलं, सगळं काही केलं, परंतु आल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये असं वाटलं का, अरे फार मोठी वस्तू आपण सोडून चाललेलो आहे. नाही, उलट आपल्याला वाटतं की अरे चला झाला, दर्शन झालं सगळं, आता बस कधी मिळते, लवकर कधी घरं जायचं, अशी भावना जाळला होते. म्हणजे आपली ओढ पुन्हा कुठे लागली, या भौतिक जगामध्ये. म्हणजे आपण दर्शन घेतलंच नाही. तेच ज्या वेळेला आपण भक्तांच्या बरोबर, गुरु महाराजांच्या बरोबर, वैष्णवांच्या बरोबर जातो कुठल्याही स्थळी, आपल्याला ताबडतोब त्या स्थानाची महती, आपल्याला त्या स्थानाचं महत्व की जे आहे, पवित्रता जी आहे, संतस्तेन, कारण प्रत्यक्ष भगवंताचे भक्त जे आहेत त्या लीला असं नाही की झाल्या, अजूनही होत आहेत, त्या जशाच्या तशा आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि आमच्या समोर प्रस्तुत करतात. त्यामुळे आपणालाही तो अनुभव होतो की ही लीला अजूनही आता इथे चाललेली आहे. हा, ज्यावेळेला आपण महाराजांची प्रवचन ऐकतो, मायापूर, वृंदावन, जगन्नाथपुरी, आपल्याला असं वाटतं का हे गोष्टी 500 वर्षापूर्वी 5000 वर्षापूर्वी होऊन गेल्या? नाही, तर सध्या आपल्याला इथे चाललेलं आहे. हा, या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. कालिया घाट इथं स्वतः भगवान श्रीकृष्ण कसे कालिया नागाचे युद्ध करतायत, हा, त्यांच्या डोक्यावर नाच कसं ज्यावेळेला वर्णन केलं जातं त्यावेळेला प्रत्यक्ष आपल्याला दिसतं अशा या कमीत कमी दिसावं, दिसतं असं म्हणजे दिसावं. जर आपण त्या भावनेमध्ये व्यवस्थित सकाळी जप करून दर्शन घेऊन प्रसाद घेऊन बसलो असेल तर हे भाव ज्यावेळेला वैष्णव वर्णन करतायत ते आपल्या डोळ्यासमोर दृश्य येतं. जसं आपण पूर्वी ज्याला इस्कॉनच्या अगोदर यायच्या अगोदर कुठला आपण सिनेमा जरी पाहिलेला नसेल, कुठला तरी मित्र येतो आणि वर्णन करतो, अरे असा असा इकडे सिनेमा आहे पूर्ण 3 तास. हा, ते आपल्या डोळ्यासमोर जरी सिनेमा पाहिला नाही तरी आपल्या डोळ्यासमोर येतं, येत ना, बरोबर आहे. अरे बोल, अजूनही सगळ्यांना आठवण आहे. तर जरी बघितले नसेल तरी पण आपल्याला, कारण ती भावना आपली तशी आहे, क्यून करून ठेवलेली आहे आपण फिल्ममध्ये, तशी ही जी भावना आहे कृष्ण भावना ओरिजिनल आत्मा, त्या लीलेमध्ये आपोआप आपण सहभागी होतो. जेव्हा शुद्ध भक्त आपल्या अंतःकरणापासून जे स्फूर्ती दिलेल्या ज्या भगवंताच्या लीला आहेत त्या अजूनही नित्य आहेत, नित्य लीला, त्या आपल्या डोळ्याने ते पाहतायत आणि आपल्याला त्याचं वर्णन करतायत. आणि म्हणून प्रभुपाद आपल्याला लिहितात की पवित्र स्थानावेळी ज्यावेळेस आपण जातो तर ते स्थान जे आहे हे बघण्यासाठी आपण जात नाही. भक्ती सिद्धांत सरस्वती त्याला म्हणतात की डोळ्याचा व्यायाम. डोळ्याचा व्यायाम केला का? हा, ज्यावेळेला भक्ती सिद्धांत सरस्वती वृंदावनला होते तर प्रभुपाद फक्त काही भरपूर लोक शिरोदक्षाय विष्णूचं दर्शन घ्यायला गेले आणि आल्यानंतर भक्तिदान सरस्वतीने विचारलं का तुमचा डोळ्याचा व्यायाम व्यवस्थित झाला का? हा, फक्त डोळ्याला व्यायाम झाला तर काय आहे वगैरे काही कळालं नाही. ते ऐकून आपल्याला कळणार त्या धामाची महती किंवा भगवंताने तिथं काय लीला केली हे ऐकून वैष्णव डोळ्यांनी पाहत नाहीत, कानाने पाहतात. हा, तर ऐकून मग आपल्याला ते डोळ्यांनी दिसेल. प्रथम श्रवण जर व्यवस्थित नसेल तर आपल्याला ते दिसणार नाही. तर युधिष्ठिर महाराजांना ह्याची कल्पना आहे की विदुर हे स्वतःच साधू आहेत, भगवंताचे शुद्ध भक्त आहेत, परम वैष्णव आहेत. तर ते जिथं जिथं जातील तिथं तिथं ते तीर्थस्थान निर्माण करतात. आपण पाहतो की प्रभुपाद जिथं जिथं गेले तिथं तिथं तीर्थस्थान निर्माण झाले. वृंदावन, कारण आपल्या अंतःकरणामध्ये तुम्हारी हृदय श्रद्धा गोविंद विश्राम. कारण भगवंताच्या भक्तांच्या अंतकरणामध्ये गोविंद आहे, कृष्ण आहे. आज जर आपण अमेरिकेमध्ये जाऊन पाहिलं 26 सेकंड अव्हेन्यू म्हणजे काय आहे, एक साधं दुकान आहे जे पूर्वी एक दुकान होतं. पण त्या आज सर्व जगभरचे गौडीय वैष्णव आज त्या ठिकाणी येतात दर्शन घ्यायला. कशासाठी? प्रभुपादांनी तिथून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली आणि सर्व जगभर प्रचार केला. म्हणून प्रभुपादांच्यामुळे ती जी खोली आहे ह्याला एवढं महत्व प्राप्त झालं, कारण ती भगवंताशी संबंधित. टॉमकिन्स स्क्वेअर पार्क, जगामध्ये अनेक बागा आहेत, अनेक झाडं आहेत बागेमध्ये, पण ते एक विशिष्ट असं जे झाड आहे ज्या झाडाखाली प्रभुपाद उभारले, भक्त लावून तिथे लोक जाऊन त्या झाडाला आलिंगन घालतात. जगामध्ये एवढी झाडं आहेत, एवढ्या बागा आहेत, तर केवळ प्रभुपाद त्या झाडाखाली उभारून त्यांनी हरे कृष्ण महामंत्र कीर्तन केलं आणि अनेक भक्त तिथं ज्यांनी आपलं जीवन भगवंताला अर्पण केलं. तर अशी जागा प्रभुपाद केवळ तिथं उभारले. तर जिथं जिथं प्रभुपाद गेले तिथं तिथं आपण पाहतो की तीर्थस्थानं निर्माण झाली आणि त्या स्थानाला गेल्यानंतर तिथल्या भक्तांच्याकडून ज्यावेळेला आपण त्या लीला ऐकतो प्रत्यक्ष आपल्याला प्रभुपादांची अनुभूती येते किंवा प्रभुपाद तिथे आहेत. आजही आपण 26 सेकंड अव्हेन्यूला गेलो तर आजही आपल्याला तिथं प्रभुपाद आहेत याचा आपल्याला अनुभव येतो. एवढी प्रभुपादांची शुद्धता किंवा पवित्रता आजही त्या खोलीमध्ये आहे किंवा जिथं जिथं प्रभुपाद गेले तिथं सर्व ठिकाणी. तर ही शुद्ध भक्तांची पवित्रता जी आहे की त्यांच्यामुळे आपल्यावरतीही त्याचा परिणाम होतो. याला जीव गोस्वामी छायाभास म्हणतात की जोपर्यंत आपण भक्तांच्या संगतीमध्ये आहोत तोपर्यंत इलेक्ट्रिक करंट सारखं सगळी भक्ती आपल्यामध्ये कशी संचरत असते सगळ्या हृदयामध्ये. हा ज्यावेळेला सत्संगला येतो किंवा भागवतम वाचतो किंवा लीला यात्रेला जातो असं वाटतं की अशी बॅटरी ही कायम चार्ज अशीच राहावी. पण संगतीतनं थोडं बाहेर आलं की तुम्हाला ताबडतोब आपल्या भावनेवरती आपण परिणाम पाहतो. तर हे छायाभास, तर हा छायाभास घेत 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 आपण एक दिवस शुद्ध भक्त बनू. पण कमीत कमी त्या छायेमध्ये राहावं, वैष्णवांच्या छायेमध्ये, की ज्यांच्याकडनं ज्यांच्या अंतःकरणातून शुद्ध भक्तीचा प्रसार होतोय, शुद्ध भक्तीचा प्रकाश येतोय, तर अशा लोकांच्या छायेमध्ये ज्यावेळेला कृपा छायेमध्ये आपण राहू तर आपलंही अंतःकरण एक ना एक दिवस बदलेल. तसं धृतराष्ट्राचंही बदललं. आता युधिष्ठिर महाराज विदुराचं स्वागत करतायत, त्याच वेळेला धृतराष्ट्रही तिथे आहे. ज्या धृतराष्ट्राला विदुराने पहिला पण संदेश दिला होता की सोडून दे सगळं, हा एक वनात जा, आणि आता कठोरपणे विदुर तेच शब्द बोलतोय. विदुर धृतराष्ट्राला म्हणतो की कुत्र्यासारखं तुझ्या भाच्याच्या घरचं अन्न खाऊन जगतोस, लाज वाटते का तुला? हा स्पष्ट शब्दामध्ये बोलतो विदुर, आता मा दयामय काय नाही, कुत्र्यासारखं, लाईक इट डॉग. हा प्रभुपाद ट्रान्सलेट श्वान. तर धृतराष्ट्राला पोचतं हृदयामध्ये की जे पूर्वी पुत्रमोहामुळे करू शकला नाही आता कोणी नाही आहे. आता जे काल त्याला करणं सहज सोपं होतं, ताबडतोब धृतराष्ट्र घर सोडून जातात, गांधारी साईत वनामध्ये जातात, तपस्या करतात आणि कालांतरानं प्रभुपाद लिहितात भगवतधामामध्ये जातात. तर असा काय फरक पडला धृतराष्ट्रामध्ये, जो विदूर पूर्वी तीच गोष्ट सांगायचा पण समजली नाही, आता तीच गोष्ट सांगतोय, आता याच्यामध्ये फरक पडला का? कारण त्यावेळेला मोह करण्यासाठी पुत्र होते, आता कोणी पण नाही, सगळं भगवंतांनी काढून घेतलेलं आहे. पण प्रभुपाद सांगतात की भक्ताने दृढनिश्चयाने कमीत कमी भगवंताच्या चरणांचा आश्रय सोडू नये, जरी मोहामध्ये असले जरी अनर्थ असले तरी पण भगवंताकडे प्रार्थना करत राहावी, प्रार्थना करत राहावी की भगवंता मी ह्यातनं बाहेर सोडू शकत नाही, तुम्हीच आमच्यावर अशी कृपा करा, तुम्ही मला ह्या सर्व ह्याच्यातनं तुम्हीच मला बाहेर काढा. आणि प्रभुपाद सांगतात की ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला तत्तेनुकंपम हात जोडून त्याचा स्वीकार करा. नाही तर प्रार्थना सगळेच लोक करतो, आपण नम्र बनवा सगळं काही, पण ज्यावेळेला येईल त्यावेळेला आपण त्याचा काय करतो, विरोध करायला जातो, जस्टिफिकेशन करायला जातो की आपणच कसे बरोबर आहोत. नम्रतेचा आपल्याला प्रसंग येतो. तर धृतराष्ट्राची अशी अवस्था झालेली आहे की त्याला काहीही नाही शिल्लक राहिला होता. तर तो क्षणी पूर्ण त्याला वैराग्य होतं आणि ते निघून जातात. प्रभुपाद स्वतःच्या आयुष्याचं उदाहरण देतात की इतके वर्ष गृहस्थ आश्रमामध्ये राहिले असून सुद्धा त्याने आपल्या गुरु महाराजांच्या आज्ञेचं पालन करायचा प्रयत्न केला, परंतु एक चहाने प्रभुपादांचं जीवन बदलून टाकलं. एक चहा, हा बरोबर आपल्याला कल्पना आहे ना, टी ऑर मी. तर असं नाही की तोच प्रसंग तेवढा प्रभुपादांच्या जीवनामध्ये फरक करणार ठरला. त्यासाठी प्रभुपादांची तपस्या आहे पुरी 40 वर्षे पाठीमागे. तर तो प्रसंग जो आहे प्रभुपादांनी ठरवलं की आता बस झालं. तर पहिले 40 वर्ष जी प्रभुपादांनी तपश्चर्या केलेली आहे त्याचं फळ जे आहे हे पत्नीनं चहाचा स्वीकार केला आणि प्रभुपाद यांनी संन्यास घेतला. तर प्रभुपाद सांगतात की जशी काही आपल्यामध्ये अनर्थ असतील, भक्ती विनोद ठाकूर सांगतात की हे अनर्थ जे आहेत, कारण आपण ह्या शरीरामध्ये आहेत तोपर्यंत दोष हे राहणारच, म्हणून वर्णाश्रम पद्धत दिलेली आहे आपल्याला. त्याच्यामध्ये वर्णाश्रम आहे, स्टेजेस आहेत. तर त्या स्टेजेसमध्ये राहून ज्यावेळेला आपण त्या आश्रमाचं किंवा त्या वर्णाचं पालन करण्याचा प्रयत्न करतो, ते भगवंत आपल्या आयुष्यामध्ये योजना करत जातात की आपोआप आपण विरक्त होत जाऊ. प्रभुपाद उदाहरण देतात, जसं नारळ आहे, नारळ जे आहे नारळाची आतलं खोबरं जे आहे ज्यावेळेला ओलं असतं त्यावेळेला इतकं घट चिकटलेलं असतं की ते पण वेगळं करू शकत नाही, परंतु कालांतरानं उन्हानं वाळून आपली जी खोबरं आहे हे सुक म्हणजे त्या कवटीपासून वेगळं होतं. त्याप्रमाणे आपण जरी या भौतिक जगामध्ये पूर्णपणे आसक्त जरी असलो तरी भगवंताच्या आश्रयाखाली, भगवंताच्या भक्तांच्या आश्रयाखाली राहिलं तर तो ओलावा जो आहे प्रेमाचा या जगाबद्दल कालांतरानं सुकून जाईल आणि आपण बिना अनासक्त हो. कमीत कमी भक्ती विनोद ठाकूर सांगतात की ही प्रोसेस जी आहे, भागवत मध्ये एका तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की जरी भक्त कितीही पतित जरी असला आणि त्यांनी जर भगवंताच्या चरणाचा आश्रय सोडला नाही तर भगवंत अशी योजना करतील की स्वतःहून तो त्यापासून विरक्त होईल आणि भगवंताच्या पूर्ण भक्तीमध्ये. कारण चैतन्य महाप्रभूंनी सर्वात सर्वोच्च असं ज्ञान आणि सर्वोच्च असं स्थान भगवंताचं आपल्याला दिलेलं आहे भगवंताजवळ. आणि वैराग्य विद्या निज भक्ती योगम, वैराग्य हवं आहे. असं हिंदीमध्ये सांगतात की जहां राम है वहां काम नाही, ज्या काम आहे वा राम नाही. तर काम आणि राम दोघं एकत्र राहू शकत नाही, तर एक कोणतरी गेला पाहिजे. पण त्यातला कोण गेला पाहिजे, काम गेला पाहिजे. तर रामाला जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला मग तो काम आपोआप जाईल. तर कामाला जवळ ठेवायचा प्रयत्न केला तर राम तिथे राहणार नाही. तर राम जो आहे, हरे कृष्ण महामंत्र, वैष्णव संघ, वैष्णव शास्त्र आचरण, या सर्व गोष्टी जर चालू ठेवल्या तर असे प्रसंग येत जातील की आपले हळूहळू हळूहळू एक एक आसक्ती सुटत जाईल, एक एक आपोआप सुटत जाईल, भगवंत योजना करतील. असं प्रभुपादांनी आपलं स्वतःच उदाहरण देत आहेत. प्रभुपादांनी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांचं जे व्यवसाय आत्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन हौशा का अनंतश विद्योय व्यवसाय नाम, की गुरुच्या आज्ञेचं एक चित्तानं पालन केलं पाहिजे. आता हे काय प्रभुपादांनी हा श्लोक काय 40 वर्षांमध्ये वाचला नाही असं नाही, परंतु एक पॉइंट असा येतो की त्या क्षणी आपल्याला त्याचं पूरं पालन करण्याची भगवंत शक्ती देतात किंवा पुलन पालन करण्याची स्फूर्ती येते भगवंताच्या कृपेनं किंवा निश्चय येतो. म्हणून असं नाही की आपण अरे हा किती वेळा श्लोक ऐकला व्यवसायात्मक बुद्धी, पण कळाला का आपल्याला परिवर्तन होत आहे का? नाही. प्रभुपाद सांगतात की ऐकण्याचा अर्थ पालन करणं, तर ते ऐकलं. आपण पालन जोपर्यंत कुठली गोष्ट करत नाही तोपर्यंत आपण ऐकलं नाही. आणि त्यासाठी धृतराष्ट्राकडनं विदुराने असं नाही की पहिल्यांदाच ऐकलं. धृतराष्ट्र विदुर किती वेळा सांगितलं पहिल्यांदा, पण तरी पण आपल्या पुत्राची बाजू घेत राहिला. आता बाजू घ्यायला कोण राहिलंच नाही, त्यामुळं स्वतः धृतराष्ट्र हे विदुराचे कठोर शब्द त्यांनी ऐकले आणि महाज सोडून ते वनांतराला गेले. तर भक्तांच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात की त्या क्षणी जरी आपण काय करू शकलो नाही तरी सुद्धा कमीत कमी ही भावना ठेवावी की मी किती आसक्त आहे. आणि म्हणून जसा भक्त शुद्ध होत जातो तरी त्याची जी स्वतः पापी असलेली भावना वाढत जाते. म्हणून भक्तिविनोद ठाकूर यांची जर आपण भजन पाहिली तर अशी भजनं आहेत त्यांची, पण त्यांचं वर्तन जर बघितलं तर एकदम शुद्ध वैष्णवांचं आहे. हा भाव का वाढत जातो की जसा आपण शुद्ध होत जातो तसं आपल्याला कळत जातं की आपण किती पापी आहोत. आणि त्याच दृष्टीनं भगवंत आपल्याकडे पाहतात आणि तो भाव जोपर्यंत आपल्यामध्ये नाही तोपर्यंत आपण भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी युधिष्ठिर महाराज विदुरांचं स्वागत करतायत की तुम्हाला तीर्थस्थानाला जायची काय गरज नाही, कारण जिथे जाल तिथे तुम्हीच तीर्थक्षेत्र निर्माण करता. म्हणून आपण पाहतो की जिथं जिथं भगवंताचे भक्त जातात तिथे तिथे वृंदावन, तिथे तिथे आपल्याला तीर्थस्थान दिसतं. तीर्थस्थान ह्याचा अर्थ प्रभुपाद सांगतात की जिथं कृष्ण कथा होते, जिथं कृष्णाची पूजा केली जाते, जिथं कृष्णांच्या लीलांचं वर्णन केलं जातं त्याला तीर्थस्थान म्हणतात. मग ते कुणाचं घर असो अथवा वृंदावन असो. जसं भक्तिविनोद ठाकूर आपल्या घरामध्ये आल्यानंतर वैकुंठ देखील म्हणजे स्वतः वैकुंठ पाहत आहेत. तर प्रत्येक भक्ताचं अंतःकरण प्रभुपाद सांगतात की ज्याच्यामध्ये पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांनी आश्रय धारण केलेला आहे. म्हणून भक्त जिथे जातो त्याच्याबरोबर भगवंतही जिथे जात असतात. एवढंच नव्हे भक्त जिथे जातो तिथं पूर्ण परंपरा त्याच्या पाठीशी आहे, एकटाच जात नाही. आणि ह्या भावनेनं जर जाऊन प्रचार करतो त्याला आपण पाहतो की प्रचारामध्ये यश येतं. ह्याचं कारण तो एकटाच नाही, परंपरा आहे, परंपरेची पाठिंबा आहे किंवा परंपरेची शक्ती आहे. म्हणून विदुरासारखा व्यक्ती कुठेही जरी गेला, जसं प्रभुपादसारखा व्यक्ती कुठेही जरी गेला, नाहीतर अमेरिकामध्ये वेस्ट व्हर्जिनियामध्ये एवढे डोंगर आहेत त्यात निवृंदावनला एवढं का महत्व यावं, कारण प्रभुपाद तिथे गेले. टॉमकिन्स स्क्वेअर पार्कमध्ये एवढी झाडं आहेत तिथं त्या झाडाला का महत्व यावं, कारण प्रभुपाद त्या झाडाखाली उभे राहिले. 26 सेकंड अव्हेन्यू अनेक दुकानं आहेत न्यूयॉर्कमध्ये, तर त्या दुकानाला महत्व काय यावं, मॅचलेस गिफ्ट, कारण प्रभुपाद तिथे गेले. त्यानंतर पेनसिल्वेनिया जिथं कोण जात सुद्धा नाही अशा ठिकाणी प्रभुपाद गेले, गीतानगरी. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये नैरोबी, फिजी आयलँड, कुठे कुठे प्रभुपाद गेले त्या सगळ्या ठिकाणी वृंदावन, कृष्ण तिथे गेले. आणि ही शुद्ध भक्ताची महती. आपण तेवढे जरी शुद्ध नसलो कमीत कमी जिथं आपण जाऊ तिथं जरी कृष्ण कथा केली तरी आपण वृंदावनचं वातावरण आपल्यासाठी निर्माण करू शकू आणि आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण असं वातावरण निर्माण करू शकू. म्हणून चैतन्य महाप्रभू ज्यावेळेला दक्षिण भारताच्या यात्रेवर गेले त्यांनी पाहिलं, आपण त्यांना ज्यांनी पाहिलं ते भक्त बनले, त्यांना ज्यांनी पाहिलं तेही भक्त बनले. असे भगवत भक्त जो आहे तो जिथे जाईल तिथं की असे सर्व प्रसंग जे आहेत की विदुरासारखे विदुर आणि धृतराष्ट्रासारखे तर विदुर जिथं जिथं जातो तिथं काय करतोय तीर्थस्थानाला ते जातात प्रभुपाद ज्याप्रमाणे सांगतात की कलियुगाच्या जी भावना आहे लोकांची ही दूषित भावना आहे त्यामुळे तीच दूषित भावना घेऊन ते तीर्थस्थानाला सुद्धा येतात आणि कलियुगाचा प्रभाव आपल्याला असा दिसतो की इथं तीर्थस्थानावरती सुद्धा झालेला आहे परंतु शुद्ध भक्तांच्या मुखातून आपण त्या धामाचं ज्यावेळेला वर्णन ऐकतो तर हे कलियुगाचं वातावरण दूर होतं आणि आपल्या डोळ्यांच्या वेळेला पाहतो हा राधानाथ महाराज एक उदाहरण देतात की वृंदावनचं वर्णन ऐकून एक फार मोठा विद्वान माणूस की जिथं हे भगवंताचं गाव आहे सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड ह्याचं हे गाव आहे आणि चिंतामणी आहे हा रस्ते मण्यांनी किंवा सोन्याने दडलेल्या भिंती आहेत सगळे वृक्ष चिंतामणी आहेत नद्या ज्या आहेत ह्या पवित्र अमृतासारख्या धारा वाहत आहेत आणि असं सुंदर वर्णन त्यांनी वृंदावनबद्दल ऐकलं आणि वृंदावनला आले मथुरेवरनं टांग्यातनं जात असताना वृंदावनला त्यांना काय दिसलं सगळीकडे गाईचं शेण तर ते म्हणाले की चिंतामणी कुठे आहे त्याचं वर्णन भागवत मध्ये आहे चिंतामणी कुठे आहे या अमृताच्या धारासारखे नद्या कुठे आहेत यमुना कुठे आहे नंतर रस्ते सोन्या हिरे माणक्याने सजवलेले रस्ते आहेत तिथे तर मला शेण दिसतंय म्हणून तो वृंदावनमध्ये न जातात मथुरेवरनच परत आपल्या देशाला गेला त्यांनी खरंच वृंदावन बघितलं का नाही जरी वृंदावनला येऊन सुद्धा वृंदावन बघितलं नाही कारण शुद्ध भक्ताकडून त्यांनी वृंदावनचं वर्णन ऐकलं नाही आपणही गेलो तरी आपण तेच पाहतो असं नाही की आपण काय फार मोठे भक्त नाही आहे फक्त गुरु महाराज सांगतात म्हणून विश्वास आहे आपला बस अजून बघत नाही आपण पण कमीत कमी दॅट इज द फर्स्ट स्टेज कमीत कमी ती जी आहे ही पहिली स्तर आहे की श्रद्धेनं शुद्ध भक्तांकडनं ऐकणं वैष्णवांच्याकडनं ऐकणं आणि मग ऐकून 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 मग आपली आसक्ती वाढते म्हणून श्रवणाला फार महत्व आहे भागवत शास्त्रामध्ये की आज जरी नसेल तरी ही गोष्ट सत्य आहे म्हणून आपण ती ऐकतो तर कालांतरानं कधीतरी आपल्याला त्याचा अनुभव त्याची अनुभूती आपल्याला येईल आणि मग आपल्याही अंतःकरणात जे गोविंद किंवा कृष्ण आहेत तेही आपल्याला मदत करतील की भगवत स्थान कसं पाहावं भगवंताच्या भक्तांना आपण कसं पाहावं तीर्थस्थान आपण कसं पाहावं तिथे गेल्यानंतर काय करावं कारण कलियुगामध्ये प्रत्येक स्थान आपण पाहतो ही दूषित झालेली आहेत मी महाराजांच्याबरोबर द्वारकेला गेलो होतो द्वारकेला जे गोपीकुंड आहे असं वर्णन केलेलं आहे की ह्या गोपीकुंडामध्ये जो कोणी स्नान करेल त्याला भगवंताच्या चरणाची प्राप्ती तुरंत होते महाराज म्हणाले की आता आपण सर्वजण गोपीकुंडामध्ये स्नान करायचं सगळे विचार करायचे की गोपीकुंडामध्ये हे गोपीकुंड आहे तरी कुठे हे काळ्या पाण्याचं डबकं आहे महाराजांनी स्वतः कपडे उतरले महाराजांनी तिथे गेले पूर्ण काळे झाले होते महाराज आता आम्ही सगळे महाराजांच्याकडे बघून गेलो आम्हाला अजूनही ते गोपीकुंड दिसला नाही अजूनही दिसत नाही आम्हाला आणि फक्त महाराजांनी दिसलं म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तर काळे एकुट्ट झाले होते महाराज त्या डबक्यामध्ये जाऊन तर आम्ही डबकं म्हणून पाहिलं पण ते गोपीकुंड आहे तर महाराजांनी आल्यानंतर प्रवचनामध्ये सांगितलं की बाह्यदृष्टीने आपण तीर्थस्थानं पाहत नाही शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे त्या दृष्टीनं आपण शुद्ध भक्तांच्याकडनं पाहतो आजही गोपी तिथे कृष्णाच्या धुळी जी आहे गोपींची धुळी कृष्ण तिथं जमा करतायत ते गोपीकुंड तर हे बाह्यदृष्टीने ज्या वेळेला आपण पाहतो आपण काय पाहिलं एक डबकं काळ्या पाण्यात अक्षरशः काळ्या पाण्याचं डबकं अतिशयोक्ती याच्यामध्ये अजिबात नाही जसं आपण गटार पाहतो ना त्याच्यापेक्षाही घाण महाराज प्रत्यक्ष याच्यामध्ये गेले सगळे काळे भोर नंतर जाऊन आम्ही पुन्हा प्रभास क्षेत्रामध्ये जाऊन स्नान केलं त्याच्यानंतर तो वृंदावन आमचे कपडे काळे आणि आम्ही काळेच. तर ही जी श्रद्धा आहे शास्त्रावरती किंवा त्या स्थानावरती हे महत्वाचं आहे. आपण आजही यमुनेमध्ये जाताना विचार करतो, खरा जावं, आंघोळ करावी की न करावी, गंगेमध्ये जाताना आंघोळ करावी न करावी. तर ही तीन थेंब सोपा उपाय. तर ही जी प्रत्यक्ष सिद्ध भक्तांच्या संगतीमध्ये जे आपल्याला स्थान पाहायला मिळतं किंवा त्या स्थानाची महती कळते, ही अंतःकरणातलं भावही तेवढाच जागृत झाला पाहिजे. जसं मराठी म्हणतात की टाळी एका हाताने वाजत नाही. जरी शुद्ध भक्त तसं वर्णन करत असेल तर आपलीही तेवढीच शरणागती पाहिजे, जवळजवळ तसाच आपला भाव पाहिजे त्या लीला ऐकून घेण्याचा किंवा समजण्याचा. तर त्याच वेळेला आपल्याला ती पूर्ण लीला समजू शकते. तर युधिष्ठिर याची आपल्या या काकाबद्दल ही भावना आहे की ही त्यांची श्रद्धा आहे की विदुर तुम्ही जे काय संतस्तेन गदावृता, तुमच्या अंतःकरणामध्ये स्वयं भगवान श्रीकृष्ण निवास करतात, तुम्हाला सर्व तीर्थस्थानाला जायचं, तुमच्यासाठी तुम्ही जात नाही. तुम्ही कशासाठी जाता? त्या तीर्थस्थानाला तुम्ही गेल्यामुळे महत्व येतं, नाहीतर ती साधारण दिसण्यासारखीच आहेत ना. तर म्हणून हा जो भाव जो युधिष्ठिर महाराज विदुरांच्याकडे व्यक्त करतायत तोच भाव आपण वैष्णवांच्या प्रती ठेवला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण वैष्णवांच्याकडे पाहिलं तर प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. अगदी नवसिका भक्त प्रत्येकाकडनं काहीतरी घेण्यासारखं आहे. आणि भक्त जो आहे याचं वर्णन हंसासारखं केलं जातं. हंस म्हणजे काय? पाणी आणि दूध असेल तर फक्त दूध वेचून घेतो. काही काही वेळेला आपण जे आहे पाणी जास्त गोळा करतो कारण आपल्याला पाणी प्यायचं जास्त लागलेलं आहे, पाण्यासारख्या जगात आपण राहतो. परंतु दुधासारखं आपण वैष्णवांच्या मध्ये गुण पाहत गेलो तर तीन लेवल आहेत, कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम अधिकारी. उत्तम अधिकारी कोण आहेत? सगळीकडे कृष्णच दिसतो, अगदी कुत्र्यामध्ये, मांजरामध्ये, सापामध्ये, सगळ्यांना कृष्ण, तिथे तो कृष्णच दिसतो, काय फरकच करत नाही. जसे भक्तिविनोद ठाकूरांचं एक भजन आहे, त्याच्यामध्ये म्हणतात की हे खरोखरच या जगातले लोक किती कृष्ण भक्त आहेत, सगळेच कृष्ण भक्त आहेत, मीच नाही आहे. त्यांना काय वाटतं? म्हणतात की माया ही सुद्धा कृष्णाचीच शक्ती आहे आणि त्याची ती एवढे निष्ठेनं सेवा करतायत म्हणून ते माझ्याविषयी चांगले भक्त आहेत. ही माया जरी बहिरंगा शक्ती असली तरी कृष्णाशी संबंधित आहे आणि हे एवढे निष्ठेने जे सेवा करतायत. भक्तिविनोद ठाकूर सांगतो की माझ्या मनामध्ये तो केव्हा भाव येईल की त्या निष्ठेने मी प्रत्यक्ष भगवंताची सेवा करेन. म्हणजे शुद्ध भक्तांची ही लेवल आहे की जे मायेमध्ये असलेल्या लोकांना ते सुद्धा कृष्ण भक्तीमध्ये पाहतात. असं एक गोस्वामी आहेत, नाव आता मला नक्की आठवत नाही, कदाचित जीव गोस्वामी. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की भागवत कथा ऐकताना आपल्या डोळ्यातनं जर अश्रू आले नाहीत तर आपण ते डोळे फोडून टाकावेत. हरे कृष्ण. त्या डोळ्याला काय अर्थ नाही असं वर्णन करतायत. आपल्या डोळ्यातनं अश्रू आली पाहिजेत भागवत कथा ऐकताना, झोप नाही आली पाहिजे. तर गोस्वामी ज्याला भागवत कथा देत असतात खरोखर सगळ्या डोळ्यातनं सगळ्यांच्या आसरू येतात. तर एक भक्त त्याच्या डोळ्यातनं आसरू येत नाहीत. एक दिवस तो गप्प बसतो, तो दुसऱ्या दिवशी कणार की मीच एकच अपवाद आहे म्हणून तो मिरीची पूड बरोबर घेऊन येतो आणि त्याला आपल्या डोळ्यातनं आसरू येत नाहीत. म्हणजे बाकी सगळे ज्यावेळेला रडायला लागतात हळूच डोळ्यात मिरीची पूड घालतो आणि हा पण रडायला लागतो. आता बाकी सगळे रडतायत त्यामुळे काय की त्यांना काय फरक दिसत नाही, पण जीव गोस्वामींना कळतं यहां काहीतरी चाललंय याच्या म्हणजे डोळ्यामध्ये काहीतरी मिस्त्री घालतोय. तर सगळ्याजण निघून गेल्यानंतर तो कबूल करतो की मला माहिती आहे तुम्ही मला बघितलं काय केलं ते, तुमच्यापासून मी लपू ठेवू शकत नाही, काय करू माझ्या डोळ्यातनं पाणी येत नाही. म्हणून डोळ्याला शिक्षा देत होतो. जीव गोस्वामी म्हणतात की तुझ्यासारखा भाव मला केव्हा येईल, मी कथा करताना माझ्या डोळ्यातनं पाणी येत नाही की बरं तुझ्यासारखं मला असं वाटत पण नाही की पाणी यावं म्हणून डोळ्याला शिक्षा द्यावी. तर तू डोळ्याला शिक्षा देत होतास, ते पाणी यायसाठी नव्हे, डोळ्याला शिक्षा देत होतास पाणी यावं म्हणून नव्हे. तर ही शिक्षा जी आहे अशी मला कधी वाटेल की या डोळ्यात मिरी घालून डोळ्याला शिक्षा द्यावी, तर कमीत कमी डोळे फोडले नाही तरी कमीत कमी डोळ्याला शिक्षा द्यावी असं करू नका. पण हा जो आहे हा भक्तांचा भाव, त्यांना असं वाटत नाही की माझ्या बाकी सगळं आहे. त्याला पण म्हणतात असं ना काय असलं घशाला युद्ध जाऊ नको भागवतम मध्ये उद्यापासून जर डोळ्यात पाण्यात येत नसेल तर. तर प्रवचनकार स्वतः म्हणतो की माझा असा भाव केव्हा येईल की ज्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी येईल. त्यांच्या डोळ्यात नाही पाणी येत होतं नाही असं नाही, पण तो भाव की नाही आला तर शिक्षा करावी हा माझ्यामध्ये कदा येईल. तर आपल्यामध्ये नसेल तरी पण प्रयत्न करा. प्रभुपाद सांगते की प्रयत्न करा. प्रभुपाद सांगते की लहान मुलासारखं रडलं पाहिजे जप जप करताना. बेळगावमध्ये एक भक्त आहे जो रडतो तसा कृष्ण रडून जप करतो. त्या देवामृत प्रभूने एक स्पेशल खोली दिली तरी लोकांना भक्त त्रास व्हायला म्हणून त्याला मंदिराच्या बाहेर जागा दिली. कारण खरोखर असं रडतो तो म्हणजे प्रयत्न करतो रडत नाही. तर भाव जो आहे फार महत्वाचा आहे भक्तीमध्ये, सगळ्यात महत्वाचा आहे. आणि हा नक्कल करून येत नाही, नक्कल करून येत नाही. फक्त कमीत कमी छाया भावामध्ये राहिलं पाहिजे कायम, मग कधीतरी दिव्य ज्ञान हृदय प्रकाश कधीतरी होईल. तर याची मी वाट बघतोय, तुमच्या आशीर्वादानं कधीतरी होईल. हरे कृष्ण. काय प्रश्न आहेत? आनंद प्रभू काय ऍडिशन? म्हणून प्रभुपाद सांगतात आपण शुद्ध भक्त नाहीये, पण आपण शुद्ध भक्तांचा संघ घेतोय. शुद्ध भक्तांना भक्तीमध्ये आपण मदत करतोय, त्यांच्या प्रचारामध्ये आपण मदत करतोय. आपण कधी असं समजू नये की मी शुद्ध भक्त आहे आणि बाकी सगळे अशुद्ध भक्त आहेत, असा आपला भाव कधीच असू नये. गुरु आम्हाला कसे बघत असतील हा आपला भाव असला पाहिजे. आपण ज्यावेळेला दुसऱ्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला आपला भाव असला पाहिजे की आपल्याकडे गुरु कशा दृष्टीने पाहत असतील. त्यांनी जर मी जसं ह्या भक्ताकडे जसं पाहतोय तसं जर गुरुने माझ्याकडे पाहिलं तर आपली भक्तीमध्ये कुठे प्रगती झाली हो ना? आपण डिस्करेज झालो असतो. गुरुने आपली थोडीशी जी काय तुला वारा घातला वाढवलं थोडं, अजूनही काय पूर्ण अग्नी लागलेला नाही आहे भक्तीचा, नंतर आपण डोळ्यातनं नयनम गलत असू धार्या कोल्हापूरच्या राजारामपुरीत कुठेतरी डोळत पडलो असतो करेक्ट. गलनम गलत असू धार्या कृष्णाची आठवण झाली महालक्ष्मीच्या मंदिर समोर कुठेतरी नाही होत. तरी पण आपल्याला गुरु काहीतरी आपली सेवा करतोय म्हणून जवळ ठेवतो, म्हणजे उत्तेजन देतोय, आपल्याला मदत करतोय. तर तोच भाव आपण आपले जे आपल्यावरती जे अवलंबून आहे त्यांच्याकडे ठेवला पाहिजे. आणि आपण तोच भाव आपण जे आपल्याविषयी सिनियर आहेत त्यांच्याकडनं असं नाही की सिनियर असेल म्हणजे तो काय पूर्ण शुद्ध भक्त झाला. प्रभुपाद सांगले काउन्सिलर डोंट कन्सिडर डेम एज प्युअर डिवोटीज बट दे आर एन एक्झाम्पल फॉलोईंग द इन्स्ट्रक्शन ऑफ गुरु महाराज. पण त्यांच्याकडनं जे काही सोन्यासारखा शेणातलं सोनं जरी मिळालं तर त्यांच्याकडनं काय मिळालं असेल तर त्या घ्यायला हरकत नाही. तर बेसिकली आपण जो आहोत अशुद्ध असेल तर आपल्याला शुद्ध गोष्टी दिसतील, आपण जर शुद्ध असेल तर आपल्याला शुद्ध गोष्टी दिसणार नाही, अशुद्ध गोष्टी दिसतील. सो डिवोटी इज दे आर ऑलवेज हँकरिंग टू लुक फॉर समथिंग गुड इन एनिथिंग. जसं जीव गोस्वामींचा उदाहरण दिलं की तो शिक्षा करायचा नक्कल करण्यासाठी म्हणून, तरी पण त्याच्यात काहीतरी त्यांनी चांगली बघितली, ऍटलिस्ट अटेम्प्टिंग. आणि शुद्ध भक्त आपल्याकडे त्याच दृष्टीनं पाहतात म्हणून तर आपण अजूनही आहोत इथे. असं नाही की आपण शुद्ध झालो किंवा फार मोठे वैष्णव झालो. म्हणून आपण ज्या वेळेला जातो असं नाही की आपल्या अंतःकरणामध्ये कृष्ण आहे म्हणून आपल्याकडे लोक येतात, नाही, गुरुचा संदेश देतोय म्हणून येतात. आपल्याकडे येत नाहीत, गुरुचा संदेश देतोय म्हणून येत आहेत. पण त्यावेळेला आपल्याला वाटत नाही की रे माझ्याकडे अट्रॅक्ट झालेले आहेत असं ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला आपला अहंकार. गुरुचा संदेश आपण देतोय ते ऐकायला हे येत आहेत. समजा मी उद्या बडबडायला लागलो तर कोण ऐकणार? कोणी ऐकणार नाही. गुरु तो छाया जी आपल्यावरती आलेली आहे ती छाया आपण देतोय, असं नाही की माझी छाया आहे. आपल्याला जसा जेवढी थोडं जसं आलेला आहे ते आपण ट्रान्सपरंट व्हाया मीडिया, त्याच्यामध्ये आपल्याला काही न घालता जसं आहे तसं पोचवतो. आपला भाव तो असला पाहिजे. आणि जर अधिकार असेल तर आपलं कर्तव्य आहे, कारण सेवा म्हणून करतो आपण, जसं कांदा लसूण खाऊ नये. अधिकार आहे आपल्याला, कोणी दिलेला आहे? गुरुनं दिलेला आहे. तर आपण सांगतो लोकांना कांदा लसूण खाऊ नये, दारू पिऊ नये, मांसाहार करू नये, जुगार खेळू नये. तर आपला अधिकार नाही, शास्त्राने अधिकार कोणाला दिला? गुरुला दिला. गुरुने आपल्याला अधिकार दिला आणि तो देण्यासाठी कंपॅशनेटली आपण देतो आहोत, निंदक म्हणून नाही, कंपॅशन. तर अधिकार असेल आपल्याला तर अशा गोष्टी टीका जी आहे ही सेवा आहे, नाहीतर त्याची उन्नती कशी होणार? सेवा म्हणून करतो, निंदा म्हणून नाही. हेट द सीन नॉट द सीनर, बायबलने सांगितलं होतं की पापाची निंदा करा पापीची नाही. तर त्याचं पाप जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करतो आपण, द्वेष म्हणून नव्हे, मत्सर म्हणून नव्हे, कंपॅशन दया म्हणून. तर हे आपण आपल्या गुरुला आपण मदत करण्यासाठी करतो आहोत. आता ह्यात जर नम्रताच पाहिजे असेल तर स्वतः प्रभुपादांचं उदाहरण आहे की प्रभुपाद सुद्धा असं म्हणाले की मी परमहंस आहे. भागवत मध्ये ध्रुव महाराजांच्या कथेमध्ये प्रभुपाद लिहितात तसं ध्रुव महाराजांच्या शुद्ध भक्तीमुळे याची आई कोण? सुनीती. तिला वैकुंठधाम प्राप्त झालं ध्रुव महाराजांच्या भक्तीमुळे. प्रभुपाद तात्पर्य लिहितात की मी एवढे जे काही प्रयत्न करतोय ह्यातनं एक जरी शुद्ध भक्त झाला तरी तो मला भागवत धामात घेऊन जाईल. ही प्रभुपादांची नम्रता. आता आपली किती असली पाहिजे? काय मीच तो शुद्ध भक्त आहे प्रभुपाद अशी भावना पाहिजे का आपली? मीच तुम्हाला घेऊन जाणार आहे. प्रभुपाद ज्या वेळेला असं म्हणतात तोच एक भक्त प्रभूजी, प्रभुपाद मीच आहे तो, हा असं भावना असणार का आपली? नाही. प्रभुपादांची ही भावना आहे की मी एवढं सगळं जे काही केलं आहे ना एक जरी शुद्ध भक्त झाला तरी तो मला भगवत धामात घेऊन जाईल. ही प्रभुपादांची नम्रता. पण कोणाला जरा अहंकार आला की प्रभुपादांसमोर जाऊन उभा राहावं, सगळं निघून जातं आपला. सूर्यप्रकाशामध्ये राहिल्यावरती आपला दिवा समजतो आपल्या आपली ताकद काय आहे. तर म्हणून वैष्णवांचा भक्त जरी आपण वैष्णव आपल्याला होण्याची संधी प्रभुपादांनी दिलेली आहे पण आपण ह्या दृष्टीने गुरुकडे पाहतो. तर आपली लायकी काय आहे गुरु समोर उभे राहायची? काहीच नाही. तरी पण आपण उभे राहतो, जवळ घेतात, मिटिंग राहतात, डोक्यावरून हात फिरवतात. असं नाही की आपण पात्र आहोत म्हणून, पात्र व्हावं म्हणून. तर आपणही त्या दृष्टीनं आपल्यापेक्षा जे ज्युनियर आहे त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, मित्रांच्याकडनं संगत केली पाहिजे, वरिष्ठांच्याकडनं सल्ला घेतला पाहिजे. तर अशा जसं कृष्ण स्वतः द्वारकेमध्ये येतात, प्रभुपाद तिथं वर्णन करतात की आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना आशीर्वाद देत आहेत, आपल्यापेक्षा बरोबरीचे आहेत त्यांना मिठी मारतायत, आणि आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांना वंदन करतायत. प्रभुपाद तिथे लिहितात दिस इज वैष्णव एटिकेट. ज्यावेळेला वरिष्ठ येतात मग तिथं सगळेच वरिष्ठ आहेत, कृष्ण ज्यावेळेला येतात त्यावेळेला मग त्यांनी तिथे विचार केला नाही की हा धृतराष्ट्र आहे किंवा सगळ्यांना दंडवत करत आहेत, वरिष्ठ आहेत. दुर्योधनाला सुद्धा अनिंग घातलेला आहे कारण बरोबरीचा आहे. नकुल सहदेवला काय करतात ते आशीर्वाद देतात. तर हे जे आहे की एक्स्टर्नली जरी असलं ते जरी सिद्ध भक्त नसलं तरी एक एटिकेट म्हणून, तर त्यासाठी आपण पण तेच लेवल ठेवली पाहिजे. आणि भक्त जो आहे हा कधीच समजत नाही की मी सगळ्यात श्रेष्ठ आहे, कधीच नाही. तर प्रत्येकाला सेवेमध्ये लावत असतो. मी पूर्वी एक उदाहरण द्यायचो कायम की एक संन्यासी माधुकरी मागत सगळीकडे फिरत होता. तर एका घरामध्ये दुपारी आला, सगळं जेवण वगैरे सगळं संपलेलं आहे, हा फक्त घरामध्ये अग्नी आहे आणि घरात नवरा बायकोचं भांडण झालेलं असेल कदाचित. ते साधू भिक्षान देई म्हणून माधुकरी मागायला उभारतो तर घरात द्यायला काहीच नाही. मग त्या बाईला राग येतो, ती परत ना जे असते ते घालते निखाऱ्यामध्ये, म्हणजे हातामध्ये असे आहेत त्याच्या हातात टाकते निखारे, निखारे टाकते, राग नाही निखारे, निखारे निखारे धगधगते निखारे हातामध्ये. आता तो म्हणतो की धन्यवाद माताजी की सगळ्यांनी मला डाळ दिली, तांदूळ दिले, पीठ दिलं, भाजी दिली, ह्याचे निखारेच तेवढे कमी होते. ही त्याची वृत्ती बघण्याकडे त्याची, हा आता शिजवू शकतो, पूर्ण प्रसाद बनवू शकतो मी. तर म्हणजे काहीही दिलं तरी ते सेवेला लावतात. म्हणजे ही वैष्णवांची दृष्टी, काय कुठे थोडं चांगलं इकडे दिसलं की त्याला आपण थोडीच हवा देतो. प्रभुपाद सांगतात फॅनिंग द फायर, तो वैष्णव तो इन डिफरंट वे, कधी रागावून, कधी प्रेमानं, कधी मस्करीनं, कधी चेष्टेनं, कधी थट्टेनं, पण पर्पज इज एलिव्हेट, नेव्हर टू पुट डाऊन. वैष्णव कधीच करणार नाही, आपल्यापेक्षा वर गेलेला आनंद होईल. हा वैष्णव विल नेव्हर थिंक दॅट बाबा माझ्यापेक्षा पुढे जायचं नाही आला असं नाही, आनंद होईल त्याला, दॅट इज वैष्णव. नाही अरे माझ्यासमोर आलायस तू. प्रभुपाद इज सेईंग दॅट, म्हणजे विचार करा एक जरी भक्त बनला एवढ्या सगळ्यातनं तरी तो मला भगवत धामाने आपली. कधी कधी मला वाटतं की काय म्हणजे आपण भावना सुद्धा काय असावी ह्याचं विचार करू शकत नाही, गप्प हरे कृष्णा बोला आणि सेवा करा बस, ते विचार करून बाकी सगळा. प्रभुपादांची ही स्टेज आहे जे आपण त्याचं इमिटेशन सुद्धा करू शकत नाही. हरे कृष्ण. प्रभुपाद सांगतात डोंट गेट डिस्करेज, त्याच्यामधनं काय होऊ नका डिस्करेजला, निराश होऊ नका, प्रयत्न चालू ठेवा. एक ना एक दिवस भगवंत दिशी व्यवस्था करतील, एक ना एक दिवस भगवंत भगवंताकडे प्रार्थना करा. पण एक गोष्ट ऍटलीस्ट आपल्याला रिपेंट म्हणजे पश्चाताप झाला पाहिजे, असं नाही की मी केलंय बरोबर केलं असं नाही वाटलं पाहिजे, कमीत कमी पश्चाताप झाला पाहिजे. कमीत कमी आपण जे केलं ही चूक केली हा पश्चाताप तरी झाला पाहिजे, असं नाही की हे नाही बरोबरच केलं, नाही पश्चाताप तरी झाला पाहिजे. मग पश्चाताप करत 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 एक दिवस आपल्याला वाटेल की अरे किती दिवस पश्चाताप करायचा आता, देन यू विल अटेन. म्हणून भक्ती जी आहे ही प्युरिफिकेशन, स्लोली स्लोली एकाच ह्याच्या झटक्यात झाला तर बरं आहे, पण नाही होत. आपला अहंकार एवढा घट्ट आहे 84 लक्ष योनी फिरून आल्यामुळं सहज सुटत नाही, आणखी 84 लक्ष योनी लागतील पण तेवढं जाऊ द्यायचं नाही आपण. अहंकार तो प्रभुपाद सांगतात की अर्जुन नम्र होता म्हणून त्यांनी युद्ध केलं. आता युद्ध नम्र माणसं युद्ध करतात का? हा, तो युद्ध करणं हा त्याची नम्रता होती. मग कधी कधी सांगितलं ना, जसं नवनंद प्रभूने सांगितलं की कधी कधी रागावून करावं लागतं, परंतु साधूचा राग आणि पाण्याचा डाग. भौतिक जगामध्ये राग असतो हा द्वेष, साधूचा राग तसा नाही पाण्यासारखा. कपड्यावरती पाण्याचा डाग पडला कासा उडतो, एका क्षणात निघून गेला. तसा साधू रागावतो पण द्वेष नाही ठेवत, त्याच्यामध्ये दया आहे. ताबडतोब दुःखाक्षणी पाठीवरती हात मारून स्वतः सॉरी म्हणतो आणि उलट सॉरी. हा वैष्णव द्वेष ठेवत नाही मनामध्ये. राग किंवा द्वेष असेल तर तो राग होतो. प्रभुपाद पण रागवायचे भरपूर. तर कधी कधी गोष्टी रागावून कराव्या लागतात, कधी कधी ओरडावं लागतं, त्याशिवाय कामं होत नाहीत. तर त्याच्यामध्ये द्वेष असता कामं नाही. सेवा राग हनुमंताने सेवेला लावला. राग हा सेवेला लावता येतो पण थोडा तसा हे पाहिजे, नम्रता पाहिजे त्याच्यामध्ये. द्वेष नाही, द्वेष रहित. तमोगुणातला राग नाही, सात्विक गुणाचा राग. बाहेरच्या जगामध्ये एकदा राग केला की तो तसाच वाढत जातो. पण साधू हा राग वाढत जात नाही, ते क्षणात संपला. महाराज तर सांगतात कुणी अपराध करण्यापूर्वीच तो क्षमा करतो. साधू जो आहे अपराध पुरा व्हायच्या अगोदर क्षमा करतो, म्हणजे पुढे विचार करून क्षमा करत नाही, तो अपराध समायच्या आतच तो क्षमा करतो. तर कधी कधी सेवा असेल तर आपल्याला राग करावा लागतो सेवा म्हणून. अशा वेळेला जरूर असेल तर आपण करतो, पण कायम रागावत राहणं हे पण बरोबर नाही. हरे कृष्ण. गुरु रागवला तळला. आपण आपल्याला रागवतात प्रेम आहे म्हणून रागवतात, असा भाव आपला असला पाहिजे कुणी रागवलं तरी. श्री कृष्ण चैतन्य हरी बोल. माताजी द्रौपदी माताजी एनी कॉमेंट्स? महाराजांनी सोपं सोल्युशन दिलेलं आहे. तीन गोष्टी आपण कुठल्याही गोष्टीमध्ये कृष्णासाठी करतो की आपल्यासाठी करतो, तीन गोष्टी पाहिजे. ऑनेस्टी, सिन्सिरिटी, मोटिवेशन. इफ यू ऑलरेडी नो देन यू डू करेक्ट इट. यू आर ऑलरेडी सेइंग, तुम्ही म्हणताय की दुसऱ्याने केलं ते मग माझा अहंकार आहे, सो यू डू करेक्ट इट. बिकॉज युअर मोटिवेशन ही सेवा नाही, मोटिवेशन हे तुझं ऐकलं नाही, म्हणजे कंट्रोलर ही मेंटॅलिटी पाहिजे. सो शक्य आहे. हो डेफिनेटली द्वेष निर्माण होतो ना, अरे माझं ऐकतो आणि दुसऱ्याचं ऐकतो, हा द्वेष आहे. सो इमिजिएटली शूड करेक्ट, कुणास तरी ऐकतोय ना, माझं ऐकत नाही कुणास तरी ऐकतोय ना, दॅट इज वैष्णव. कारण काय आहे, कृष्णाची सेवा करतोय तो, आपली नव्हे. ऍब्सोल्यूट म्हणून बघायचं काय नाही, पण दैवम चैवात्र पंचकम. आपण तेव्हा काय पाहिलं, मी आणि तो, माझं ऐकत नाही म्हणजे मी कंट्रोलर झालो. तो कुणास तरी ऐकतोय ना, माझा ऐकून भक्त बनत नसेल पण कोणाचं ऐकून बघतोय ना. पॉइंट इज भक्त बनला पाहिजे, पॉइंट इज सेवा केली पाहिजे. आता अधिकार आहे, कधी कधी काउन्सिलर आहेत, आता काउन्सिलर सिस्टीम मध्ये किंवा गुरु आहेत, प्रत्येक गुरुने आपल्या शिष्याला काही आदेश दिलेले आहेत. जसं गोपाळकृष्ण महाराजांच्या शिष्यांना आदेश आहे की तुम्ही एकादशीला 25 माळा जप केल्या पाहिजे, तो राधानंद महाराजांचं नाही आहे का लोकनाथ महाराजांचा तो आदेश नाही आहे. राधानंद महाराजांचा आदेश आहे की तुमची साधना बरोबर झाली पाहिजे. पण दोघेही सांगतात ते बरोबरच आहे ना. असं नाही म्हणू शकत की आपण तुझे गुरु बरोबर सांगितले माझे गुरु बरोबर सांगतात की त्याला राग करायचा नाही. त्याला सांगितले त्याचा आदेश तो पाळतोय, त्याला एनकरेज करायचं. आपण ते करायला जायचं नाही. आपण त्यांना ते ज्यांनी तुमच्या गुरु महाराज नेले ते एनकरेज करतो. आपण आपल्याला जे काही सांगितलंय ते आपण पालन करतो. मग आपल्या गुरुबंधूला आपण त्याच्याबद्दल थोडा राग करू शकतो आपण. ठीक आहे, ते म्हणतात ते ठीक आहे, पण आपल्याला हा आदेश आहे, फरक का नाहीये. परंतु डॉक्टर मेडिसिन कसा देतो, त्याचे पेशंट बघून देतो. तसं आपल्याला हे मेडिसिन आहे. दोन काउन्सिलर आहेत. आता कधी कधी मला हा प्रसंग येतो की मी सगळीकडे जातो. असा मला प्रश्न विचारतो की प्रभूजी आमच्या घरी गौर नितायची आहे, तर मी काय करू. आम्ही सांगतो ठीक आहे आणा. मग नंतर ते त्यांच्या काउन्सिलरला जाऊन सांगतात की वृंदावन प्रभूजींनी परमिशन दिली, तर काउन्सिलर माझ्याकडे येतो. आता मला माहिती नाही तुमचं काय चाललेलं आहे. बरोबर. आता प्रभुपादांनी सांगितलं गौर नेताई आणा. आता आम्ही सांगितलं गौर नेताई आणा. हे प्रभूजी असं सांगू नका हो, प्रत्येकाने घरात आमच्या गौर नेता आणल्या तर मंदिरात कोण सेवायला येत नाही, म्हणून आम्ही नको सांगतो. हा तिथल्या मंदिरचा एक त्यांचा व्ह्यू पॉईंट आहे. आता हे मला माहित नाही ना आम्ही कुठे. आता मी त्यांच्यावर रागवणार का? नाही बाबा, तू काउन्सिलरला विचार. रागवून होत नाही ना. बरोबर आहे, माझं ऐकलं हे तुझ्याविषयी मी श्रेष्ठ आहे असं नाही म्हणत ना. सिस्टीम आहे इथली, तो एवढा अंडरस्टँड आपण समजलं पाहिजे. असं नाही की हे माझं ऐकलं नाही हे त्याचं ऐकलं, असं होत नाही कधी. समजलं पॉईंट? आपला ऐकत नाही ना, कुणाचं तरी ऐकतो येणार. दॅट इज इम्पॉर्टंट. हरे कृष्ण. एकदम डीप प्रश्न विचारला. इट इज इम्पॉर्टंट. हरे कृष्ण. मंत्रा श्रीमद्भागवतम की जय. श्री प्रभुपाद की जय.